नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेंत आम आदमी पक्षाक हारोवन 27 वर्सां उपरांत भाजपाचे निर्णायक जैत, सरकार घडोवपाची तयारी सुरू. दिल्ली वेंचणुकेचे निकाल सरकाराचेर देशाक कितलो विश्वास आसा हाचो संकेत दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. भारतीय नौदळा खातीर 11 नव्या पिळगेच्या ऑफशोर गस्त जहाजां खातीर संरक्षण मंत्रालयान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी कडेन कबलात केल्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी वखदा उद्देगाक दर्जो आणि नवनिर्माणाक प्राधान्य दिवन मुखार येवचे अशें सांगलां. आणि खेळात, दादल्यांच्या क्रिकेटात 3 मॅचींच्या एकदिसाच्या खेळामाळेतल्या दुसऱ्या मॅचीत आयज ओडिशात भारत इंग्लंडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेंत भारतीय जनता पक्षान निर्णायक जैत मेळयला. आम आदमी पक्षाक हारोवन 27 वर्सां उपरांत सत्तेर परत आयला. भाजपान सरकार घडोवपाच्या तयारेक सुरवात केल्या. 70 वांगड्यांच्या विधीमंडळात भाजपाक 48 सुवातो मेळ्यो जाल्यार आपाक 22 सुवातो मेळ्यात. काँग्रेसीक आपले खाते उघडपाक अपयश आयले. 35 सुवातांच्या अर्ध्या परस चड सुवातो जिखपी पक्ष राष्ट्रीय राजधानीत सरकार तयार करता. भाजपा कडल्यान मुखेल जैतिवंत परवेश साहिब सिंग, विजेंद्र गुप्त कपील मिश्रा, तरविंदर सिंह मारवाह आणि अरविंदर सिंग लवली हांचो आस्पाव जाता. आपाचे यशस्वी उमेदवारात अतिशी सोमदत्त, गोपाल राय, जर्नेल सिंग आणि इम्रान हुसेन हांचो आस्पाव आसा. हारपी उमेदवारां मदीं आपाचे वरिष्ठ फुडारी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि अवध ओझा, काँग्रेसीचे संदीप दिक्षीत आणि भाजपाचे रमेश बिधूर हांचो आस्पाव आसा. मजगती पोटवेंचणुकांनी उत्तर प्रदेशातल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातल्यान भाजपाचे चंद्रभानू पासवान जिखल्यात. ताणें समाजवादी पक्षाच्या अजित प्रसाद हांकां 61,700 परस चड मतांच्या अंतरान हारयलो. तमिळनाडूतल्या इरोड विधानसभा मतदारसंघात द्रविडा मुनेत्र कझकम, डीएमकेचे व्हीसी चंडीराग कुमार हांणी जैत मेळयले. दिल्ली विधानसभा वेंचणुकेचे निकाल भाजपाच्या डबल इंजिन सरकाराचेर देशाक कितलो विश्वास आसा हाचो संकेत दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. काल नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांक संबोधित करतना मोदी हांणी दिल्लीचे खरे मालक हे दिल्लीचे लोक आसात अशें लोकांनी स्पष्ट केला अशें तांणी सांगले. दिल्लीक आता संवसारीक दर्जाची शारी मुळावी बांदावळ मेळटली. दिल्ली हे फकत शार न्हय तर एक भारत श्रेष्ठ भारत ही कल्पना जिओपी मिनी इंडिया आसा अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगले. समाजातल्या दरेका वर्गान भाजपाक मोठ्या प्रमाणात मत दिले हाचेर प्रधानमंत्र्यांनी समाधान उक्तायला. नारी शक्तीक दिल्ले उतर पुराय जातले. बायला मतदार भाजपाची ढाल जाल्यात अशें तांणी सांगले. एनडीए म्हळ्यार बरे प्रशासन आनी उदरगत हाचेर मोदी हांणी भर दिलो. 19व्या शेंकड्यात जल्मल्ल्या तरणाट्यांक आता पयलेच खेपे दिल्लीत बरे प्रशासन पळोवपाक मेळटले अशें तांणी स्पश्ट केले. आम आदमी पक्ष हो भ्रश्टाचार विरोधी पक्ष, भ्रश्टाचारी थारलो असो दावो तांणी केला. राष्ट्रीय राजधानीत नव्या उचारेर व्हरपाक पक्षाचेर विश्वास दवरपा खातीर मोदी हांणी दिल्लीकारांक उपकार मानल्यात. दिल्ली विधानसभा वेंचणुकेच्या मतदान निकालातल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीतल्या लोकांच्या काळजात रावतात अशें दिसून येता अशें पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हांणी म्हळां. मोदीन देशाचे राजकारण बदल्लां, आप सारकेल्या भ्रश्ट पक्षाक लोकांनी न्हयकारलो असो दावो नड्डा हांणी केला. तांणी राष्ट्रीय राजधानीच्या लोकांचे उपकार मानले आनी पक्ष कार्यकर्त्यांची तोखणाय केली. संरक्षण मंत्रालयान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी कडेन भारतीय नौदला खातीर 11 नव्या पिळगेच्या ऑफशोर गस्त जहाजां खातीर 28 EON 51 प्रणाली खातीर आनी 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजां खातीर कबलात केल्या. ह्या कंत्राटाक 642 कोटी रुपया वयर खर्च येतलो. EON 51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायबर कंट्रोल सिस्टम आसून ती इलेक्ट्रो ऑप्टिकल आनी थर्मल इमेजर्स उपकरणाचो उपेग करून लक्षाचो सोद घेतात आनी वर्गीकरण करतात. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी वखदा उद्देगाक दर्जो आणि नवनिर्माणाक प्राधान्य दिवन भारताच्या वैजकी उदरगती फाटल्यान चालक शक्त म्हणून मुखार येवचे अशें सांगला. मुंबईच्या भारतीय वखदा निर्माते संघटनेच्या 63व्या वर्सुकी दिसाच्या कार्यावळीत संबोधित करतना मंत्री गोयल हांणी सांगले की भारतीय वखदा उद्देगात महत्वाची उदरगत झाल्या पूण अजून बऱ्योच गजाली जावपाच्यो आसात. या क्षेत्रातल्या व्हड ल्हान सगळ्या कंपनींनी एकवटीत जावन एकठांय येवन देशाक अभिमान जातलो अशें काम करूंक जाय हाचेर मंत्री गोयल हांणी भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या म्हादय चॅनला वेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ विरेंद्र कुमार हांच्या अध्यक्षतेखाला प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेखातीर केंद्रीय सल्लागार समितीची बसका नवी दिल्लीत झाली. या योजनेचे प्रगतीचो नियाळ घेवप आणि देशातल्या अनुसूचित जाती समाजाच्या सामाजिक अर्थिक उदरगतीचो हेत आशिल्ली रणनीती तयार करपाचेर ह्या बसकेत भर दिल्लो. नवी दिल्लीच्या भारत मंडपात सुरू आशिल्ल्या संवसारीक पुस्तक मेळाव्याच्या 52व्या आवृत्तीचो आयज समारोप जातलो. 9 दिसांच्या ह्या कार्यावळीचे उक्तावण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्ले आणि हातूंत 50 परस चड देशांनी वांटो घेतिल्लो. ते भायर सुमार 2000 प्रकाशक आणि 1000 वक्ते ह्या कार्यावळीत हजर आशिल्ले. नॅशनल बूक ट्रस्ट आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन हांणी आयोजित केल्ल्या ह्या मेळाव्यात शिक्षणीक पुस्तकां आणि कादंबरी ते चरित्र आणि कॉमिक पुस्तकांमेरेन वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचो विस्तृत संग्रह दाखयलो. शिवाय मेगा पुस्तक मेळात अनेक लेखक चर्चा पुस्तकांचे प्रकाशन साहित्यिक सत्रां सांस्कृतिक कार्यावळी इत्यादींचो आस्पाव आशिल्लो. उत्तराखंडात जावपी 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीत खेळगड्यांची असामान्य कामगिरी चालूच आसा. देहरादून हल्द्वानी आणि हेर सुवातींनी जावपी सर्तींनी खेळगड्यांनी आपली उत्कृष्ट कुशळटाय दाखयल्या. आयज 13व्या दिसा खेळा मोगींक खातीर एक्शनान भरिल्ले वेळापत्रक आसा. देहरादूनात रोमांचक एथलेटीक सर्ती आणि जिमनॅस्टीक सर्त जातली जाल्यार सिएटल एन्ड्रेना लाईन पंपींग माउंटन बायकींग सर्ती खातीर तयार करतले. ह्या दिसा तेहरीतल्या बीच कबड्डी वांगडाच इलेक्ट्रीक राफ्टींग सर्तय जातली. मजगती हॉकी नेटबॉल टेबल टेनीस आणि टेनीस ह्या मळार मॅची जातल्यो. पदकांच्या आकडेवारीत सर्विसीस 42 भांगरा पदकां घेवन मुखार आसा. कर्नाटक 30 भांगरा पदकां घेवन दुसरे सुवातेर आसा जाल्यार महाराष्ट्र 25 भांगरा पदकां सयत तिसऱ्या सुवातेर आसा. दादल्यांच्या क्रिकेट खेळात आयज दनपारा ओडिशात कट्टकातल्या बाराबती स्टेडियमाचेर 3 मॅचींच्या 1 दिसाच्या माळेतल्या दुसऱ्या मॅचीत भारत इंग्लंड आड खेळटलो. ही मॅच दनपारा 1:30 वरांचेर सुरू जावपाची आसा. नागपुरात जाल्ली पहिली 1 दिसाची मॅच भारत 4 विकेटींनी जिखला. आता सगळ्यो मॅची जिखून मालिकेत आघाडी मेळोवपाचो भारताचो हेत आसतलो. मुंबई उक्ते टेनीस सर्तीत आयज बायलांच्या दोट्टी गटाच्या फायनलीत प्रार्थना थोमरे आणि एरियन हार्टोनो ही भारतीय डच जोडी अमिना आशंब आणि एलेना प्रिडांकिना ह्या रशियन जोडी आड खेळटली. आयज सांजे 5 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. थोमरे आणि हार्टोनो फायनलीत पावपाचे हे सेगीत दुसरे वर्स आसतले. बायलांच्या एकोड्या सर्तीत भारताची 15 वर्सां पिरायेची माया राजेश्वराचो उल्लेखनीय खेळ काल सेमीफायनलीत सोपलो. तिका स्वित्झर्लंडाच्या जिल टॅचमनान हारयली. उपहिमालयीन अस्तंत बंगाल सिक्कीम आणि ओडिशाच्या एकसुऱ्या वाठारांनी फाल्यां मेरेन फातोडेर दाट धुके पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. तशेंच फुडल्या 5 दिसांत वायव्य भारतात उण्यात उणें तापमान 2 ते 4 अंश सेल्सियस ल्हव ल्हव वाडटले असो अदमास आसा. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण ह्या महिन्याच्या 11 तारखेक अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयात काय सुवातांनी जंगलासयत गडगड मारपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. दिल्ली विधानसभा वेंचणुकेंत आम आदमी पक्षाक हारोवन 27 वर्सां उपरांत भाजपाचे निर्णायक जैत सरकार घडोवपाची तयारी सुरू. दिल्ली वेंचणुकेचे निकाल भाजपाच्या डबल इंजिन सरकाराचेर देशाक कितलो विश्वास आसा हाचो संकेत दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. भारतीय नौदळा खातीर 11 नव्या पिळगेच्या ऑफशोर गस्त जहाजां खातीर संरक्षण मंत्रालयान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी कडेन कबलात केल्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी वखदा उद्देगाक दर्जो आणि नवनिर्माणाक प्राधान्य दिवन मुखार येवचे अशें सांगला. आणि खेळात दादल्यांच्या क्रिकेटीत 3 मॅचींच्या 1 दिसाच्या खेळामाळेतल्या दुसऱ्या मॅचीत आयज ओडिशात भारत इंग्लंड आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.